नमस्कार सर, मी परांजपे बिल्डर्स कडनं बोलतो. सर तुम्ही, हॅलो, तुम्ही अभिरुची परिसरला व्हिजिट करा सर. तुम्ही व्हिजिट करणार आणि कधी याच्याकडनं परिसर डायरीमध्ये लावून आले का सर? मग लहान म्हणजे एरिया का सर? कार्पेट एरियात. एक मिनिट सर, तुम्हाला काय रिक्वायरमेंट कोणते सर तुमची मला कळू शकेल का? सर 12,000 आसपास कार्पेट एरिया सर तुम्हाला. मग तुमचं बजेट काय सर सांगू शकता का तुम्ही मला? एक 10 का? एक मिनिट सर, चालतं. सर तुम्हाला 1100 ते 1200 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया भेटेल सर, पण तो थावडेमध्ये भेटेल सर. हो, अजूर नावाचा प्रोजेक्ट सर आमचा, अजूर नियर विजन मॉल. हो आमचा परांजपेचाच आहे सर. पोझिशन December 2021 मध्ये. सर रेडी पोझिशन मध्ये जर बघायला गेलं तर मग हो तो क्रिस्टल टावर सर बाणेरला, त्याचं कार्पेट एरिया सर तुम्हाला 1226, पण त्याचं किंमत सर 1,37,00,000 चालू शकते किंमत 1,37,00,000. अच्छा हा, तुम्हाला जे मी आता विचारतो ना सर, ते अभिरुची परिसर आमचं ते सिंहगड मधलं आहे सर. ते म्हणजे सिंहगड सर, सर अभिरुची परिसरचा कार्पेट सर तुम्हाला 970 स्क्वेअर फीट आणि 1,080 स्क्वेअर फीटचा आहे. जो 1,080 जो आहे ना सर, तो या वर्षी डिसेंबर तुम्हाला पोझिशन भेटेल सर. आणि त्याची किंमत जाईल सर तुम्हाला 87,00,000 पर्यंत. हा या वर्षी डिसेंबरला. थावडेच आहे की सर? मग तुम्ही कुठल्या ठिकाणी व्हिजिट करू शकता सर? अच्छा ओके, बाणेर पाहिला, अभिरुची पाहिला, तुमचा तर फक्त थावडेला बाकी सर अजून म्हटलं. बाबा तुम्ही तथावडेला व्हिजिट कधी करणार सर? काय चालेल सर, मी तुम्हाला उद्या 1200 कॉल करू का मग आठवण करण्यासाठी? धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.